प्रेषितांची कृत्ये अध्याय 15. तेव्हा कित्येकांनी यहुदियाहून उतरून बंधुवर्गास अशी शिकवण दिली की
मोशाच्या परिपाठाप्रमाणे सुंता झाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.
तेव्हा पौल व बर्णबा यांचा त्यांच्याबरोबर बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की पौल व बर्णबा यांनी व त्यांच्यातून इतर कित्येकांनी या वादासंबंधाने यरुशलेमातले प्रेषित व वडील वर्ग याचकडे जावे. मग मंडळीने त्यास बोलविल्यावर ते फेनिके व शोमरोन यामधून गेले आणि विदेशी लोक देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरुशलेमास पोहोचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील वर्ग यांनी त्यांचा सत्कार केला. तेव्हा आपण देवाच्या समागमात असताना त्याने जे जे घडविले ते त्याने सांगितले. परंतु परुषी लोकांच्या पंथातील कित्येक विश्वास धरणारे पुढे होऊन म्हणाले,
त्यांची सुंता झाली पाहिजे व मोशाचे नियमशास्त्र पाळावयास त्यांस आज्ञा केली पाहिजे.
मग प्रेषित व वडील वर्ग या गोष्टींविषयी विचार करावयाला जमले. तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यास म्हणाला,
बंधुजन हो, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या मुखाने विदेशी लोकांनी स्वार्थ ऐकून विश्वास धरावा म्हणून आरंभीच्या दिवसापासून तुम्हामध्ये देवाने निवड केली आणि अंतरसाक्षी देवाने जसा आपणास तसा त्याचाही पवित्र आत्मा देऊन त्याचविषयी साक्ष दिली. त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्याने त्यांच्या व आपल्यामध्ये काही भेद ठेविला नाही. असे असता जे जू आपले पूर्वज व आपणही व्हावा समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मान्यावर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग जसे त्यांचे तसे आपलेही प्रभू येशूच्या कृपेने तारण होईल असा आपला विश्वास आहे.
तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्णबा व पौल यांनी आपल्याद्वारे विदेशी लोकांमध्ये देवाने जी जी चिन्हे व अद्भुते केली यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यानंतर याकोब म्हणाला,
बंधुजन हो, माझे ऐका. विदेशी लोकातून आपल्या नामाकरता लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे आणि त्याबरोबर संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असे लिहिले आहे की यानंतर मी पुन्हा येईन व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन व त्याची मोडतोड पुन्हा उभारून नीट करेन, यासाठी की शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्राला माझे नाम दिले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. यास्तव माझे मत असे आहे की जे विदेशातून देवाकडे वळतात त्यास त्रास देऊ नये, तर त्यास असे लिहून पाठवावे की मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गुदमरून मेलेले प्राणी व रक्त यापासून तुम्ही दूर राहावे. कारण प्राचीन काळापासून शाब्बात दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून त्याची प्रसिद्धी करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.
तेव्हा सर्व मंडळीसह प्रेषितास व वडिलास हे बरे वाटले की पौल व बर्णबा यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुवर्गातील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहुदा व सीला यास अंत्योखियास पाठवावे. त्यांच्याबरोबर त्यांनी असे लिहून पाठविले,
अंतुखिया, सुरिया व किलिकिया येथील विदेशातले बंधुजन यास, प्रेषित व वडील वर्ग या बंधुवर्गाचा सलाम. आमच्यापैकी कित्येकांनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हास घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यास आम्ही अशी आज्ञा दिली नव्हती. यास्तव आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य दिसले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाकरता जीवावर उदार झालेले असे जे आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर तुम्हाकडे काही माणसांना निवडून पाठवावे. याकरता यहुदा व सीला यास आम्ही पाठवले आहे, तेही याच गोष्टीत तुम्हाला तोंडोतोंड सांगतील. पुढील अगत्याच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त भार घालू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य दिसले. म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गुदमरून मेलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी. ह्यापासून आपणास सांभाळाल तर तुमचे बरे होईल, कल्याण असो.
त्यांची रवानगी झाल्यावर ते अंतुखियास गेले. आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. ते वाचून त्यातल्या बोधापासून त्यास आनंद झाला. यहुदा व सीला हे संदेष्ट होते, म्हणून त्यांनीही पुष्कळ बोलून बंधुजनास बोध केला व स्थिराविले. ते काही दिवस तेथे राहिल्यावर ज्यांनी त्यास पाठविले होते त्याचकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांची शांतीने रवानगी केली. परंतु सीलाला तेथे आणखी राहावयाला बरे वाटले आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवित व सुवार्ता गाजवीत अंत्योखियास राहिले. मग काही दिवसांनंतर पौलाने बर्णबाला म्हटले,
ज्या ज्या नगरात आपण प्रभूचे वचन गाजविले तेथे पुन्हा जाऊन बंधुजनास भेटून ते कसे आहेत हे पाहू.
बर्णबाची इच्छा होती की
मार्क म्हटलेला योहान याला बरोबर घ्यावे,
परंतु पौलाला वाटले की
पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला व आपल्या बरोबरीने कामावर आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही.
यावरून ते संतप्त होऊन एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कोपरास केला. पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर निरवल्यावर तो तेथून निघाला. पुढे मंडळास स्थिरावीत सूर्या व किलिकिया यामधून तो गेला.